chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवावी। डीएम सल्वा कुमारी यांनी सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली, ज्यामध्ये ऊस थकबाकी भागवणे, शेतकऱ्यांमध्ये साखर वितरण तसेच आगामी गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांच्या संचालनाची तयारी आदींची समीक्षा केली। डीएम यांनी सर्व साखर कारखान्यांना 31 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण ऊसाचे पैसे भागवण्याचे निर्देश दिले आहेत। सर्व कारखाना प्रतिनिधींना इशारा दिला आहे की जर त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत थकबाकी भागवली नाही तर त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही केली जाईल। भागातील साखर कारखान्यांकडून दुरुस्तीचे कामही जवळपास 30% पूर्ण झाली आहे। सर्व साखर कारखान्यांकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत साखर कारखान्यांना सुरू ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। बैठकीमध्ये डीसीओ आरडी डॉक्टर अशोक कुमार, उपाध्यक्ष साखर कारखाना खतोली, सुधीर कुमार युनिट हेड साखर कारखाना तितावी, अरविंद कुमार दीक्षित युनिट हेड साखर कारखाना मनसूरपूर, लोकेश कुमार युनिट हेड रोहाना, सर्वेश कुमार प्रमुख व्यवस्थापक मोरणा कारखाना, एमसी शर्मा युनिट हेड टिकोला, राज सिंग चौधरी युनिट हेड भैसाना तसेच पुष्कर मिश्र युनिट हेड खायखेडी कारखाना आदींनी सहभाग घेतला।